नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवम् बभूवते धनुः। शिवा शरव्या यातवतया नो रुद्रमृणया। याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी। तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुम् गिरिशन्तहस्ते विभर्षस्तवे। शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसिः पुरुषम् जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगम् सुमना असत। अद्य वोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहिगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तव ब्रुस्मङ्गलः। ये चेमागम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेण ईमहे। असौ यो वसरपति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृणयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनसुभयोरार्त्नियोर्जाम्। याश्यते हस्त इषवः पराता भगवो वप। अवतत्यधनुस्त्वकम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानामुखा शिवो नः सुमना भव। विज्जम् धनुः कपर्दिनो विशल्यो माणवागम् उत। अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीढुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्मम यक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः। अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो। नमः सस्पिञ्जरा यत्विषीमते पथीनाम् पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्रायातता विनेक्षेत्राणाम् पतये नमो। नमः सूताया हन्त्यायवनानाम् पतये नमो। नमो रोहितायस्तपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृतायौषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने सरकावं, आपापल्या पर्सेस मांडीवर घ्याव्यात. पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं. आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहेत.
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामीजींची प्रवचन सत्यसाई निलयमध्ये 1980-81 च्या सुमारास स्थलांतरित झाली आणि साहजिकच एक नवीन श्रोतृ समुदाय त्या प्रवचनांकडे ओढला जाऊ लागला। त्यामध्ये अगदी ठळकपणे लक्षात राहिलेले श्रोते म्हणजे सख्या बहिणींच्या दोन जोड्या, सत्यसाई निलयमपासून अगदी जवळच राहणाऱ्या सद्भक्त लीला नीला गोरे या दोघी जुळ्या बहिणी आणि सद्भक्त जयू आणि वीणा या दोघी अशा चार भगिनी साधारणपणे एकाच वेळी स्वामीजींच्या प्रवचनाला येऊ लागल्या। स्वामीजी सरलाताईंच्या सतत विस्तारित पावणाऱ्या कुटुंबात बेमालूमपणे समाविष्टही होऊन गेल्या। या दोन्हीही कुटुंबांवर स्वामीजींनी अपार माया केली। पोटच्या मुलीसारख्या या चौघीही भगिनी पूजनीय सरलाताईंच्या गळ्यातल्या ताईत बनल्या। वीणा जयूंचे आई नाना आणि त्यांची मोठी बहीण सौभाग्यवती विद्या या सर्वच कुटुंबाला स्वामीजींचा लळा लागला। जुन्या वळणाच्या घरातील दोघी तरुण मुली संतांकडे जातात, ध्यान धारणा करतात, ज्ञानेश्वरी प्रवचनांचं श्रवण करतात। ही परिस्थिती तशी सर्वांना पसंत पडेलच असं नव्हतं, तथापि त्यांच्या आईनानांचं मन मोठं होतं। स्वामीजींची सात्विक शुद्ध प्रकृती आणि सरला मातोश्रींची सोज्वळ आत्मीयता याचं त्या सर्वांनाच मोठं आकर्षण वाटत असे। ओ कुटुंबियांच्या अगत्यशील आग्रहाखातर स्वामीजींनी पाद्यपूजेसाठी त्यांच्या घरी जाण्याचं मान्य केलं। सत्यसाई निलयमच्या बाजूचा एक बंगला सोडून पलीकडल्या बंगल्यात त्यांचं बिराड होतं। माझ्या आठवणीप्रमाणे एका रविवारी सायंकाळी आम्ही काही साधक स्वामी सरलाताईंसोबत वीणाजयूच्या घरी हजर झालो। दोन प्रशस्त खोल्यांचं नेटकं असं त्यांचं घर होतं। घराच्या समोर एक हौद होता आणि त्या हौदाच्या बाजूला मोगरीच्या वेलाचा एक सुरेख मांडव होता। उन्हाळ्यातली संध्याकाळ असल्यामुळे मोगऱ्याची नाजूक चांदण्यांसारखी फुलं उमलायला लागली होती आणि त्यांचा मंद सुगंध त्यांच्या घरात देखील दरवळला होता। अशा रम्य वेळेस वीणाच्या आईनानांनी स्वामीजींची पाद्यपूजा केली। त्या दिवशी नेहमीप्रमाणेच सौभाग्यवती क्षिप्राताईंनी पुरुष सूक्त आणि श्री सूक्ताचं पठण केलं। परंतु त्या दिवशी ही सूक्त म्हणताना त्यांचे भाव अत्यंत तरल झाले। संस्कृत उच्चार आणि स्वरांच्या चढउतारांच्या नियमात एरवी बद्ध असलेले मंत्र विस्मयकारक रीतीने भावपूर्ण होऊन गेले। जमलेल्या आम्हा सर्वांनाच तो फरक जाणवत होता। क्षिप्राताई जणू त्या स्तोत्रांच्या भावाशी एकरूप होऊन गेल्या। पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयी सन्निधस्त्व, हे म्हणताना त्यांचा गळा दाटून आला। डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। स्वामीजी आणि सरलाताई परमावधीच्या वात्सल्यानं क्षिप्राताईंकडे पाहत होते। वीणा जयू त्यांची आई सर्वांचेच डोळे पाणावले। स्वामीजी स्तब्ध होऊन गेले। पूजा पार पडली। श्री सूक्ताचे स्वर विसावले आणि त्याची स्पंदनं मात्र त्या आसमंतात भरून राहिली। स्वामीजींची गूढ गंभीर आणि निश्चल मुद्रा, सरलाताईंच्या मुखावरची भाबडी वत्सलता, अंतःकरणाला स्पर्श करून गेलेले श्री सूक्तातले मंत्र आणि मोगऱ्याच्या नवोन्मिलित कळ्यांचा पवित्र सुगंध, आम्ही सारे काही काळासाठी संमोहित होऊन गेलो। मनातले विचार कुठल्या कुठे पसार झाले। निशब्द होऊन सर्वजण ती अनुभूती हृदयात साठवून ठेवत होता। जयू वीणा दोघीही भावाविष्ट होऊन बसल्या होत्या। असा काही काळ गेला असावा आणि स्वामीजींनी हळुवार स्वरात हरी हरी असं म्हणत त्यांना भानावर आणलं। त्या सर्व कुटुंबियांनी स्वामी सरलाताईंच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केले। स्वामीजींनी थोडक्यात प्रसंगानुरूप असं आशीर्वचन व्यक्त केलं। ओ कुटुंबियांच्या ठाई वसत असलेल्या अगत्यशीलतेचा आणि आदराचा त्यांनी प्रेमानं गौरव केला। तरुण वयातच परमार्थाची ओढ लागली तर उर्वरित आयुष्याचं कसं कल्याण होतं। वीणा जयू या दोघीही भगिनींनी सद्गुरोपदिष्टित मार्गावरून जन्मभर चालत राहण्याचा कसा ध्यास घेतला आहे। माऊली स्वरूपानंद आणि साऱ्या संतांच्या कृपेचा प्रत्यय या जन्मातच त्यांना कसा आल्याखेरीज राहणार नाही असे प्रेरणादायी विचार त्यांनी आशीर्वचनातून व्यक्त केले। त्यानंतर प्रसाद म्हणून सर्वांना खायला दिलं गेलं। स्वामीजींसकट आम्ही मुलं घराबाहेर असलेल्या मोगऱ्याच्या मांडवाखाली जाऊन खायला बसलो। स्वामीजींची नर्मविनोदी थट्टा मस्करी सुरू झाली। जयूच्या वडिलांचं म्हणजे सद्भक्त नाना ओकांचं व्यक्तिमत्व मोठं भारदस्त होतं। झुक्केदार मर्दानी मिशा, चष्म्याच्या आत दिसणारे त्यांचे भेदक डोळे आणि काळी टोपी यांची एकदम छाप पडत असे, पण त्यांचं वागणं अत्यंत सरळ, मोकळं आणि प्रेमळ होतं। स्वामीजींशी त्यांच्या सहज गप्पा गोष्टी सुरू झाल्या। स्वामीजी हसत हसत त्यांना म्हणाले, तुमच्या भरदार मिशा फार छान दिसतात, माझं बघा दाढी नाही आणि मिशा नाही, पण मी आता विचार करतोय की तुमच्यासारख्या मिशा ठेवायच्या आणि चांगली लांबलचक दाढी वाढवायची। आम्ही सर्वजण हसायला लागलो। तसं स्वामी पुढे म्हणाले, हे मुलं मुली आता हसतायत, त्यांना वाटतंय की मी नुसता बोलतोय, पण खरंच वाढवल्या ना दाढी मिशा म्हणजे कळेल, एक जण फिरकायचं नाही माझ्याकडे, सगळे घाबरून पळ काढतील। नाना म्हणाले, अहो स्वामी असं काहीही होणार नाही, कोणी पळून जाणार नाही, सगळे येत राहतील तुमच्याकडे, मी इतकी वर्ष मिशा ठेवतोय, कधीही कोणी आमच्या घरातून घाबरून पळणार नाही। स्वामीजींसकट सर्वजण खळखळून हसले। नाना सर्वांना आग्रहाने वाढत होते। जयूची आई विलक्षण सुंदर स्वयंपाक करत असे। त्यांनी केलेले बटाटेवडे आणि ओल्या खोबऱ्याची चटणी यावर आम्ही जोरदार ताव मारला। स्वामीजींनाही त्यांच्या हातचे पदार्थ फार आवडत असत। बटाटेवड्यांचा विषय चालू असताना स्वामी म्हणाले, आपल्या भैयासाहेब जोशांचा एक बालमित्र होता, अनेक वर्ष परदेशात राहत होता, तो भैयासाहेबांना काय म्हणाला हे त्यांनी मला सांगितलं। आम्ही सर्वजण उत्सुकतेने स्वामीजींकडे पाहू लागलो। ते म्हणाले, भैया तुला सांगतो, जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, कुठल्याही देशात राहा, पण लक्षात ठेव, पुण्यासारखं शहर नाही, फर्ग्युसनसारखं कॉलेज नाही आणि बटाटेवड्यांसारखा पदार्थ नाही। आम्हाला हे ऐकून खूप मजा वाटली। स्वामी पुढे म्हणाले, बटाटेवड्यांसारखा खरंच पदार्थ नाही आणि जयूच्या आईच्या हातचे बटाटेवडे आणि चटणी यांची सर तर कुठेच येणार नाही। अत्यंत आनंददायी वातावरणात पाद्यपूजेचा कार्यक्रम पार पडला। ओक कुटुंबाशी स्वामीजींचा आणि आम्हा मुलामुलींचा ऋणानुबंध जुळला तो कायमचाच। त्यानंतर पुढे तीन चार वेळा स्वामीजींसमवेत आम्ही मुलं त्यांच्या घरी गेलो। त्या व्यतिरिक्त सुद्धा किती वेळा आम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलो असू याची मोजदाद नाही। स्वामीजी प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात वीणा जयू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। सद्भक्त वीणाचं दुर्मिळ आणि दुर्धर आजारपण, त्या आजाराच्या अखेरीस आलेल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी सुद्धा तिची स्वामीजींवर प्रगट झालेली दृढ निष्ठा याचं स्मरण आजही आम्हा मुलांच्या हृदयात कायम आहे. स्वामीजींनी ज्याला ज्याला आपलं म्हटलं त्याला अखेरपर्यंत त्यांनी अंतर दिलं नाही. आजही स्वामीजी देहानी भले आपल्यात नसू देत परंतु त्यांचं हे ब्रीद ते आजही राखून आहेत.
शिंदे या अभंग म्हणा. आवडे आवडे हे रूप गुजिरे सगुण आवडे हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गुजिरे सगुण आवडे हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे लाचावले मन लागली से गोडी लाचावले मन लागली से गोडी जो मी तुझ पाहे लाचावले मन लागली से गोडी तैसे माझे झाड तैसे माझे जीवे न सोडी लाचावले मन लागली से गोडी तैसे माझे जीवे न सोडी आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे जो मी तुझ पाये पांडुरंग तुका मने माघावी लळी बाळे तुका म्हणे माघावी दळी बाळे जीवेन सोडी जीवेन सोडी ऐसे झाले लाचावले मन लागली से गोळी आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा हे आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा पांडुरंगा
हरी हरी ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड या अभ्यासामध्ये इज ऑब्झर्व्ड म्हटलेले आहे. दृश्याला निहाळणारा द्रष्टा आहे म्हणजे मी आहे आणि त्या द्रष्ट्याला निहाळणारा अजून कोणीतरी तिसरा आहे का तो कोण आहे. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड बाय हुम असं विचारलेलं आहे. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड हे कृष्णमूर्तींचं सुप्रसिद्ध वचन आहे. एकदा कृष्णमूर्ती एका समुदायामध्ये आले आणि त्यांनी श्रोत्यांना प्रश्न विचारला हू कम्स फर्स्ट थॉट ऑर द थिंकर असं त्यांनी विचारलं. विचार पहिला येतो का विचारवंत पहिला असतो म्हणून विचार येतो अशा प्रकारचा प्रश्न कृष्णमूर्तींनी विचारला आणि बहुतेक श्रोत्यांनी थिंकर असल्याखेरीज थॉट कसा असेल त्यामुळं असं उत्तर दिलं की थिंकर हा जाग्यावरच असतो विचार येतो. विचार मागाहून येतो थिंकर पहिला असतो. आणि मग कृष्णमूर्तींनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की विचार पहिला येतो मग जो कोण असतो तो थिंकर होतो. थॉट कम्स फर्स्ट असं म्हणाले आणि नंतर जी जाणीव असते ती जाणीव जिला तो विचार समजतो ती थिंकरचं स्वरूप स्वतः घेते. तसं ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर हाही असा नेहमीचाच विषय आहे. ऑब्जेक्ट प्रथम की ऑब्झर्वर प्रथम ऑब्जेक्ट संपलं की ऑब्झर्वर राहील. थॉट संपला की थिंकर राहील आणि मग थिंकर हा जर थॉटच नसेल तर थिंकर असू शकत नाही म्हणून थिंकर हा स्वरूपस्थ राहील. त्याची आपण विचार करतो किंवा विचारवंत आहोत ही भूमिका गळून पडेल आणि मग शुद्ध अस्तित्व शुद्ध जाणीव असं काही शिल्लक राहील. सर्वसाधारणपणाने कोणीही जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा तो ऑब्झर्वर म्हणून बसतो तो साक्षी म्हणून बसतो तो द्रष्टा म्हणून बसतो आणि अलिप्तपणाने हा द्रष्टा द्रष्टुत्वाने समोर येणारे विचार पाहत असतो तो साक्षी असतो. त्याला विचारातला बारीकात बारीक असणारा तरंग समजतो. माझ्यासमोर जे ऑब्जेक्ट म्हणून उभं राहतं ते आणि इथं बसलेत साठे सर, त्यांच्यासमोर जे ऑब्जेक्ट म्हणून उभं राहतं ते आणि आपल्या प्रत्येकासमोर जे ऑब्जेक्ट म्हणून उभं राहतं ते हे एकमेकांपासून वेगळं आहे. प्रत्येका बघा, एकसारखं ऑब्जेक्ट आपल्यासमोर उभं राहत नाही. माझं जे ऑब्जेक्ट असतं ते माझ्या विचारविश्वामुळे तयार झालेलं असतं. तुमचं जे ऑब्जेक्ट असतं ते तुमच्या विचारविश्वामुळे तयार झालेलं असतं. म्हणून जगतामध्ये जे असणारं ऑब्जेक्ट आहे जगत या रूपानी, तेच डोळे बंद केल्यानंतर माझ्यासमोर जरूर उभं राहतं तरी देखील माझ्या परसेप्शननी उभं राहतं. बरोबर आहे? एक व्यक्ती माझ्यासमोर फक्त येत नाही. ध्यानामध्ये जर एक व्यक्ती माझ्यासमोर आली आठवली तर त्याच्या गुणदोषांसकट येते आणि त्याचे गुणदोष मी ठरवलेले असतात. मला तो गुणी वाटला तर माझं जे ऑब्जेक्ट असतं तर ते तसं होतं. मला तो अवगुणी वाटला तर माझं जे ऑब्जेक्ट असतं म्हणजे ऑब्झर्व्हरचं ते त्याप्रमाणे असतं. म्हणून ऑब्जेक्ट हे ही ज्यांनी त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा असते, इल्युजन असतं, खरं नसतं. आपली भ्रमात्मक निर्माण केलेली, आपण भ्रमात्मक निर्माण केलेली प्रतिमा आपल्या समोर असते आणि ती आपण ऑब्झर्व करत असतो. आता बघा की माझ्या समोर असणारं जे ऑब्जेक्ट आहे ते इमेज आहे आणि ती मी निर्माण केलेली आहे. ती यथास्थित असेल असं नाही, जशी आहे तशी असेल असं नाही. माझे विचार जसे सांगतात तशी ती असेल. जर मी दुःखी असेल, कल्पना करा की मी दुःखी असेल, माझा मोठा आर्थिक तोटा झालेला आहे, अशा वेळेला माझ्या समोर जे ऑब्जेक्ट येईल त्याच्यावर दुःखाची छाया पडते. मी जर सुखी असेन, आनंदी असेन, तर माझ्या समोर जे ऑब्जेक्ट येतं त्याच्यावर सुखाच्या भावनेची छाया पडते. बरोबर आहे? अशा प्रकारे समोर असणारं जे ऑब्जेक्ट आहे ती केवळ निव्वळ इमेज आहे, ते खरं नाहीये. एक तर ऑब्जेक्ट ज्याचं त्याचं आहे, माझं आहे ते आणि मी निर्माण केलेली इमेज आहे. मग ऑब्झर्वर तरी खरा असेल का? जो मी त्याला पाहतो तो तरी खरा असेल का? मी जो ऑब्झर्वर म्हणून आहे त्या ऑब्झर्वरवर लहानपणापासून संस्कार झालेत. मी ज्या घरामध्ये वाढलो माझ्या घरांनी माझ्यावर काही संस्कार केलेले आहेत, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत. त्याच्यातून माझं मन बुद्धी तयार झालेली आहे, चित्त तयार झालेलं आहे. मी काही वाचन केलेलं आहे, त्या वाचनामुळे माझं मन बुद्धी चित्त तयार झालेलं आहे. मी काही प्रसंगांचा अनुभव घेतलेला आहे, त्या प्रसंगाच्या बऱ्या वाईट अनुभवामुळे जगाविषयीची बरी वाईट भूमिका जशी बाहेर ठरली तसं ऑब्झर्वरवर देखील तसे संस्कार झाले. म्हणजे ऑब्झर्वर मी माझ्या विश्वाकडे पाहतो तो ऑब्झर्वर देखील इमेजच आहे, तेही इल्युजनच आहे, तीही भ्रांतीच आहे, भ्रमच आहे. आणि त्याच न्यायाने इथं समोर बसलेले साठे सर त्यांच्या पद्धतीने जे काही पाहतात ते त्यांच्या व्यक्तिमत्वाची त्यांच्या ठिकाणी असणारी इमेज आहे ती पाहते आहे एखाद्या वस्तूकडे. बरोबर आहे? आणि अलिप्तपणाने पाहण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणजे मी पूर्णपणाने कंडिशन्ड आहे. ऑब्झर्वर हा पूर्णपणाने कंडिशन्ड आहे, वेगवेगळ्या संस्कारांनी युक्त आहे आणि त्यांनीच निर्माण केलेल्या प्रतिमेसमोर त्यांनीच निर्माण केलेली प्रतिमा आहे, त्याच्याकडे तो साक्षीत्वानी पाहतो आहे. याच्यातून काय साधणार? कारण जो साक्षीत्वानी पाहणारा ऑब्झर्वर आहे त्यांनीच निर्माण केलेली त्याची दुनिया आहे. माझं विश्व आणि तुमचं विश्व हे एकमेकांपासून वेगळं आहे, त्यामुळे मी ऑब्झर्वर जो आहे त्या ऑब्झर्वरचं जे ऑब्झर्व्ड म्हणून ऑब्जेक्ट गोष्टी असतात त्या आणि ऑब्झर्वेशन या तिन्हीही इमेजेस आहेत. हे तिन्हीही इल्युजन आहे, भ्रम आहे. पण या भ्रमामध्ये एक गोष्ट होते की जो ऑब्झर्वर आहे त्यांनी समोर केलेलं त्याचंच विश्व असेल, त्याच्याशी तदाकार व्हायचं नाही असं ठरवलं, त्याच्याशी एकरूपता साधायची नाही असं ठरवलं आणि तो तटस्थपणाने पाहायला लागला, तर निदान एक भ्रम तरी नाहीसा होतो. समोर असणारं त्यांनीच निर्माण केलेलं जे इल्युजन आहे, भ्रम आहे विश्वात्मक, त्याच्या मनात असणारा, त्याच्या समोर दिसणारा तो फक्त नाहीसा होतो. जेव्हा विचार नाहीसे होतात तेव्हा फक्त तेवढंच नाहीसं होतं. पण मी माझ्या संस्काराचा, माझ्या मनाच्या ज्या गाठी आहेत त्या तशाच असणारा, माझ्या ठिकाणी असणारे बरे वाईट असे सगळे भाग माझ्या व्यक्तिमत्वात असणारा ऑब्झर्वर तसाच आहे, त्यांनीच निर्माण केलेलं जे विश्व आहे ते मात्र तात्पुरतं संपलं त्याच्या समोर असणारं आणि फक्त ऑब्झर्वर शिल्लक राहिला. हा जो ऑब्झर्वर आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी उसण्या घेतलेल्या आहेत बाहेरून, म्हणजे त्याचे संस्कार देखील बाहेरून त्यांनी घेतलेले आहेत. शुद्ध जाणीवेनी आपण स्वतः बाहेरून सगळ्या गोष्टी संस्कारवशात स्वीकारलेल्या आहेत आणि आपल्या ठिकाणी पक्क्या झालेल्या आहेत, त्याचे आपल्या मनावर चित्तावर बुद्धीवर परिणाम झाले, संस्कार झाले आणि त्या जाणीवेनी हे संस्कार पक्के घट्ट धरून ठेवलेले आहेत आणि ती जाणीव मना बुद्धी सकट तशीच आहे आणि ती ऑब्झर्वर या स्वरूपामध्ये आहे. जेव्हा ऑब्जेक्ट समोरचं नाहीसं होतं आणि समोर काहीही पाहण्यासारखं किंवा ऑब्झर्वेशन करण्यासारखं शिल्लक राहत नाही, तेव्हा केवळ निखळ ऑब्झर्वर उरतो पण तोही इमेजच असतो, तोही स्वतः भ्रमच असतो. त्याचा स्त्री पुरुष भाव गेला का? त्याचा स्त्री पुरुष भाव गेलेला नाही. आपण कुठल्या घरातले आहोत, कुठल्या कुळातले आहोत हा भाव गेला का? तो भाव गेलेला नाही. पटते तुम्हाला? आपण सगळे ध्यान करतो, आपल्या बँक बॅलन्स विषयी आपली असणारी कल्पना तेव्हा जरी आठवत नसली तरी देखील त्याला असं माहीत असतं की मी सुस्थितीत असणारा ऑब्झर्वर आहे. बरोबर आहे की चूक आहे? अशा रीतीने जो ऑब्झर्वर असतो तो ऑब्झर्वर निखळ नसतो, तो संस्कारितच असतो आणि त्याचे हे संस्कार नंतर गळून पडायला सुरुवात होते. खेड्यात जर आपण गेलो तर बायका शेण गोळा करतात, गुरं जात असतात, शेण पाटीतून घेऊन येतात आणि त्याच्या गोऱ्या थापतात आणि त्या भिंतीवर वगैरे चिकटवतात, वाळण्यासाठी म्हणून त्या चिकटवतात. ती गौरी, गौरी नाही गवरी का, गवरी वाळली की सहज उलटून पडते. ती जोपर्यंत ओली असते तोपर्यंत भिंतीला अगदी चिकटून बसलेली असते, पण एकदा ती वाळली रे वाळली की आपोआप ती सुकते आणि पडून जाते. तसा इमेजच खऱ्या, ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व्ड, पण ऑब्झर्वर हा प्रधान असल्यामुळं मगाच्या गोष्टीसारखं थॉट आणि थिंकर मध्ये थिंकर प्रधान आहे, तसा ऑब्झर्वर हा प्रधान असल्यामुळं असं होतं की समोरचं ऑब्झर्वेशन त्याचं ऑब्झर्व्ड ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा संपतात तेव्हा त्याच्यावर उमटलेले संस्कार असतात ते संस्कारासकट ऑब्झर्वर असतो आणि मग एक एक संस्कार गळून पडायला सुरुवात होते. तो पडतो त्याला चित्तशुद्धी असं नाव आहे, अंतःकरण शुद्धी असं नाव आहे, मनशुद्धी असं नाव आहे. त्याची बुद्धी ही अग्र होते. बुद्धी देखील तो जो ऑब्झर्वर आहे तो सगळ्या गुणांनी युक्त असतो. ऑब्झर्वरच मन असतो, ऑब्झर्वरच बुद्धी असते, ऑब्झर्वरच चित्त असतो. पण त्याच्यावर पडलेले संस्कार, त्याच्यावर झालेले संस्कार जसे गवरी वाळल्यावर जशी गळून पडते तशा प्रकारे संस्कार गळून पडायला सुरुवात होते. त्याच्या सगळ्या ग्रंथी मोकळ्या होतात. सगळ्या ग्रंथी मोकळ्या झाल्या की विप्रमोक्षः त्याला मोक्ष प्राप्त होतो असं शास्त्र म्हणतं. तसं एक एक सूक्ष्म संस्कार जसे गळून पडतात शुद्ध चैतन्याने स्वीकारलेले, आणि याच जन्मात मी स्वीकारलेत असं नाही, मागच्या जन्माचे संस्कार घेऊन देखील जीव आलेला आहे, पण असे सगळे संस्कार समोरची एक इमेज ऑब्जेक्ट जर नाहीसं झालं तर केवळ ऑब्झर्वर पण तो दूषित असतो वेगवेगळ्या संस्कारांनी, ते सगळं गळून पडायला सुरुवात होते. आणि मग कोणीतरी शिल्लक राहतो. पतंजली महामुनी या स्थितीला उद्देशूनच म्हणतात की तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम्. हे जेव्हा सगळं गळून पडतं तेव्हा द्रष्टा हा स्वरूपस्थ होतो, स्वरूपाला प्राप्त होतो. तो निखळ आत्मा, शुद्ध बुद्ध मुक्त नित्य अशा भूमिकेवर येतो. तेव्हा हा जो ऑब्झर्वर होता, इमेज ऑब्जेक्टकडे पाहणारा, त्याच्यावर संस्कार होते, तो ऑब्झर्वर मूळ जी जाणीव आहे त्यांनी ऑब्झर्व होतो आणि तोही नाहीसा होतो. आणि मग मात्र शिल्लक राहतं ते स्वरूप. आता प्रश्न पाहू. स्वामीजी ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड या अभ्यासामध्ये इज ऑब्झर्व्ड म्हटलेले आहे. ज्याला काय म्हणतात ग, पॅसिव्ह का नाही का, इज ऑब्झर्व्ड. तो ऍक्टिव्हली नाही तर कोणाकडून तरी तो पॅसिव्ह व्हॉइस आहे. दृश्याला निहाळणारा द्रष्टा, दृश्य आहे त्याला निहाळणारा द्रष्टा आणि त्या द्रष्ट्याला निहाळणारा आणि कोणी तिसरा आहे की काय असं या ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड वरून वाटतं. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड बाय हुम? बाय इटसेल्फ. त्याचं जे परिशुद्ध स्वरूप होतं त्याच्याकडून हा ऑब्झर्वर देखील निहाळला जातो आणि तो गळून पडतो. जसं ऑब्जेक्ट ऑब्झर्व केल्यामुळं गळून पडतं तसं शुद्ध स्वरूपाकडून अशा विविध चित्तदशेला प्राप्त झालेला, विविध संस्काराला प्राप्त झालेला, खरं म्हणजे इमेज किंवा इल्युजन असणारा मीचा भाव तोही गळून पडतो. म्हणून ऑब्झर्वर ही इमेज आहे, ऑब्जेक्ट द देखील इमेजच आहे एक प्रकारे. जेव्हा ही इमेज गळून पडते समोरची ऑब्जेक्ट या नावानी अंडर ऑब्झर्वेशन असणारी, तेव्हा फक्त ऑब्झर्वर शिल्लक राहतो पण तो कंडिशन्ड असतो संस्कारांमुळे. आणि मग नंतर हे संस्कार गळून पडतात तेव्हाही मूळ द्रष्टा शिल्लक राहतो, तो कंडिशन फ्री असतो, त्याच्यावर आता कसलेही संस्कार नाहीत असा असतो. भगवद्गीतेच्या भाषेत अजहा नित्यहा शाश्वतहा अयम पुराणहा असा तो असतो. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकारीयम उच्यते, त्याच्यावरचे विकार गळून पडतात. त्याचं चिंतन, चित्ताला जे चिंतन लागलेलं असतं तेच गळून पडतं आणि तो अचिंत्य आपण स्वतः आहोत, आपण अव्यक्त आहोत अशा भूमिकेमध्ये आपल्या स्वतःला अनुभवतो. आत्म्याचं वर्णन स्वयमेव स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान असं म्हटलेलं आहे. त्याचा आविर्भाव आपला आपण होतो, तो करावा लागत नाही, आपाप होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच त्याला त्या तत्वाला स्वसंवेद्य असं म्हणतात, जे स्वतःच स्वतःला जाणायला समर्थ असं म्हणतात. अशा प्रकारे हा ऑब्झर्वर देखील जाणला जातो, तो जाणला जातो शुद्ध स्वरूपाकडून. मात्र शुद्ध स्वरूप हा ऑब्झर्वर पासून आणि तिसरा नसतो, तर त्यांनीच पकडून ठेवलेल्या संस्कारवशात गोष्टी असतात. नाहीतर मग त्या दृष्ट्याला निहाळणारा अनेक कोणीतरी असतो असं मान्य केलं तर त्या निहाळणाऱ्याला निहाळणारा अनेक कोणीतरी असला पाहिजे असं निष्पन्न होतं आणि मग ही मालिका कधीच संपणार नाही. मग आत्मज्ञान अतिशय दुरापास्त. प्रश्न चांगला होता पण उत्तर देताना तशी मला ते दमछाकच झाली एक प्रकारे. सतत अतिशय नेमका प्रश्न असला की आपोआपच उत्तर देखील फार फार जपून द्यायला लागतं याचा अनुभव मी आज केला. एक अभंग म्हणूया, अभिजित ये
तू माझा
माझा सोयरा सज्जन सांगाती तू माझा सोयरा सज्जन सांगाती करी दिन राती आठवण करी दिन राती आठवण आठवण तू माझी माऊली मी तुझे लेकरू गुरु राया माझा तुची प्राण सखा गुरु राया माझा तुची प्राण सखा दावी मजनिका मोक्ष मार्ग दावी मजनिका मोक्ष मार्ग मोक्ष मार्ग तू माझी माऊली मी तुझे लेकरू माधव म्हणे तुझा येतो का कुवती माधव म्हणे तुझा येतो का कुवती जाओ अहम राती ज्ञान बोधे जाओ अहम राती ज्ञान बोधे ज्ञान बोधे तू माझी माऊली मी तुझे लेकरू सुखे वास करू जगा माझी सुखे वास करू जगा माझी जगा माझी तू माझी माऊली मी तुझे लेकरू
एकंदरीत पाहता मनाचा व्याप फार आहे. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड प्रश्न झाल्यावर पुढचा प्रश्न असा आहे की एकंदरीत पाहता मनाचा व्याप फार आहे, म्हणजे तोच स्वतःचं विश्व निर्माण करतो, तोच ऑब्झर्वर म्हणून राहतो. परमार्थ जसजसा सूक्ष्म होत जातो तेव्हा तो अवघड वाटू लागतो, मनाला झेपेनासा होतो व कधी कधी परमार्थ करणं हे आपलं काम नाही असंही वाटू लागतं. अशावेळी मानसिक धैर्य कसे राखावे जेणेकरून परमार्थ करावा असं वाटेल. बऱ्याच वेळेला कुठलाही अभ्यास जेव्हा सूक्ष्म सूक्ष्म होत जातो किंवा पुढे पुढे जात राहतो तेव्हा तो अवघडच असतो. हे काही फक्त परमार्थाचं आहे असं समजू नका. आपल्याला गमभन शिकवल्यावर आपण किती हौसेनी शिक्षकांना नेऊन दाखवायचो, त्याच्यातून नंतर आपल्याला काय काय अवघड शिकायला लागेल याची कल्पना होती का? सुरुवातीला जे सोपं सोपं वाटतं त्याच्यातून पुष्कळ अवघड अवघड निर्माण होतं. कुठलाही विषय मी पाहतो, एक गणित म्हटलं तरी देखील नंतर पीएचडीच्या पातळीवरचं गणित आणि मग नंतर पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वेगाने जाणारा अग्निबाण किंवा यान, चंद्राचं स्वतःभोवती फिरणं, सूर्याभोवती फिरणं, तोही त्याची जागा बदलणार आहे. अशा परिस्थितीत इथून चंद्रावर यान उतरवायचं तर जे गणित करायला लागतं ते किती सूक्ष्म असेल. ती काही अशी वस्तू नाही नेम धरून मारली, गणिताचंच काम आहे. कोणताही अभ्यास इलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स आम्ही प्री डिग्री कॉमर्सला, तर किती सोपे सोपे सिद्धांत आणि सगळं सोपं आहे असं वाटायचं. त्याच्या पुढच्या वर्षात जरा अजून अवघड होत गेलं, त्याच्या पुढच्या वर्षात अजून अवघड होत गेलं आणि मग जास्त अवघड होत गेलं, तरी देखील आम्ही जे शिकलो त्याच्या पुढे अजून किती आहे. माझ्या माहितीचा एक जण आयआयटी खरगपूरमध्ये एमटेक झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की इंजिनिअरिंग ही आपली आवड नाही एमटेक झाल्यावर आयआयटी खरगपूरमधून, म्हणून त्यांनी इकॉनॉमिक्स घेऊन एमएस करायचं ठरवलं. आता तो काय इकॉनॉमिक्स शिकत असेल ते काय आणि कोणत्या पातळीवर असेल, अमेरिकेत जाऊन शिकतो. म्हणून अभ्यास हा पुढे पुढे अवघड होत जाणारच. कोणत्याही अभ्यासाला घाबरला तो मग अभ्यास करू नाही शकणार, हे नक्की. ज्याचे पाय लटपटायला लागतात अभ्यास पाहून, पुस्तकं पाहून, विषय पाहून, तो पुढे काय अभ्यास करणार. पण तेव्हा आपल्याला आपल्या शिक्षकांनी असंच सांगितलेलं असतं की तुमची शक्ती या पुस्तकांपेक्षा जास्त आहे समजून घेण्याची, ही तुम्हाला सहज पचतील, ही पुस्तकं ओलांडून तुम्ही पुढे जाऊ शकाल. आणि आपल्याला अनुभव आहे, आपल्यातले कित्येक जण हे सगळं बरोबर पचवतात आणि तो अभ्यास पचवून अजून पुढचा अभ्यास करायला प्रवृत्त होतात. परमार्थाचंही तसंच आहे. परमार्थामध्ये, साधनेच्या परमार्थामध्ये देखील तसं आहे. आणि परमार्थाचा म्हणजे शास्त्र ग्रंथांच्या अभ्यासामध्ये देखील पुढे पुढे खूप सूक्ष्मता यायला सुरुवात होते. साधनेच्या परमार्थाबद्दल जर म्हणायचं झालं तर तो तुलनेनी करून करून नंतर सोपा होतो. जो घोकंपट्टीचा पाठ करण्याचा, लक्षात ठेवण्याचा असा परमार्थाचा विषय आहे, तो तसा सगळा तर्क लक्षात घेऊन ते लक्षात ठेवणं हे प्रवचनकारांना करायला लागतं, कीर्तनकारांना करायला लागतं. तर त्या परमार्थाचा आपला काही संबंध नाही. मनाचा व्याप जरी खूप असला तरी नामामध्ये मन सामावतं याचा आपल्याला अनुभव आहे. आपण नाम घ्यायला बसलो की हळूहळू ते मन शांत होऊन जातं, त्याचा कसला व्याप राहत नाही. म्हणून परमार्थ हा संतांच्या संगतीमध्ये केला की तो सोपा होऊन जातो. एरवी साधनारूपी परमार्थ देखील जरा अवघड वाटतो. संतांची जर संगत नसेल तर तो खरंच अवघड आहे. कारण एका बाजूनी संसाराचे आघात, विषयांचे आघात आपल्यावर सतत होत असतात, अनेक घटनांचे पडसाद आपल्या मनावर उमटत असतात आणि आपण किती ध्यान करणार. स्वामीजी म्हणायचे की 12.5 मिनिटं, 18.5 मिनिटं, तास दीड तास ध्यान जरी केलं तरी देखील उरलेले 22-22.5 तास आपण संसार करत असतो, त्याचा आघात होत असतो. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जे परमार्थ करतात त्यांना काही परमार्थ अवघड वगैरे नाही. बाकी संतांची संगत नाही आणि नुसता परमार्थ करायचा असेल तर मनावरची जळमट काढून टाकायलाच तिथं कोणी नसतं. असं असल्यामुळे मग परमार्थ अवघड होत जातो. तुम्हाला घाबरायचं कारण नाही असं मी तुम्हाला सांगतो. हा जो मनाचा व्याप आहे तो नामाच्या वेळेला संपतो असा अनुभव आहे, ध्यानाच्या वेळेला संपतो असा अनुभव आहे. परिसंता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी. येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी हे होतं. पण तुम्ही संत संगतीपासून जरा 2-4 महिने दूर जा म्हणजे तुम्हाला कळेल, मग सगळा जगताचा प्रभाव सुरू होतो. म्हणून ही सद्गुरूंच्या जवळ बसून शिकण्याची विद्या आहे आणि आपण सगळे तसं करतो आहोत. आपल्याला त्यामुळं माझा तर असा अनुभव आहे की बऱ्याच वेळेला मानसिक धैर्य गमावण्याचे प्रसंग आले, पण स्वामीजींच्या इथं येऊन बसलं की कितीतरी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन परत बाहेर जायचो. तिथं आल्यावर असं वाटायचं की काही आपण जेवढा बाऊ करतो तेवढं काही घडलेलंच नाही. आणि या अशा प्रकारचा जो धीर मिळतो त्या धीरामुळे, नाहीतरी परमार्थ हे धैर्याचंच काम आहे. केचित धीरा प्रत्यगात्मान मैक्यत आवृत्त चक्षुः अमृतत्व इच्छन असंच उपनिषद म्हणतं. कोणीतरी धैर्यवान पुरुष, डोळे मिटून बसणं हे देखील धैर्य आहे. 5 मिनिटं डोळे मिटून बसता येत नाही, पण जो डोळे मिटून बसण्याचं धैर्य जमवतो तो हळूहळू डोळे मिटून नाम घेत असेल तर नामापाशी सगळं मन विसर्जित होतं आणि पुढे नाम देखील आनंद प्रत्ययी असं होऊन जातं. किंवा ध्यान करत असताना देखील तसंच होतं, विचार नाहीसे होतात, अमन स्थिती प्राप्त होते, मनाचं उन्मन होतं, आपण परमात्म्याशी समरस होतो. याला वेळ लागतो हे बरोबर आहे, म्हणून याला धीरानीच जाणं आवश्यक असतं. धैर्य राखावं संतांच्या संगतीमध्ये, तसं धैर्य अजून एका गोष्टीने राखायचं आहे, ते म्हणजे आपल्या स्वतःचं आत्मबल. तसं पाहिलं तर संसार करताना काय कमी धैर्य लागतं, खूपच धैर्याची गोष्ट आहे. पण आपण वाट पाहतो, आपल्या मुलीचं लग्न ठरत नाहीये पण ठरेपर्यंत वाट पाहतो, धैर्य गाळून हातपाय गाळून बसत नाही, आपल्या मुलाला नोकरी लागलेली नाहीये लागण्याची आपण वाट पाहतो, त्याला धीर देतो, आपणही अस्वस्थ असतो पण तरी त्याला धीर देतो, त्याला उभं करतो. कारण हातपाय गाळून कुठंच चालत नाही, परमार्थात काय कुठंच चालत नाही. जो थांबला तो संपला असा इथं नियम आहे. असं असल्यामुळं कुठंच हातपाय गाळून होत नाही. कितीतरी मंडळी मला माहिती आहेत की जी 50-52 वर्षाच्या दरम्यान आहेत आणि आता त्यांना नोकरी खरंच झेपत नाहीये. जड जातंय, शरीर त्रास देतंय, जास्त वेळ बसायला लागतंय. माणसं कमी केली गेलेली आहेत. एका माणसावर 2 माणसाचा, 1.5 माणसाचा, 2 माणसाचा, 3 माणसांचा बोजा पडतो आहे. अगदी धैर्य गमावला तरी रोज डबा घेऊन ऑफिसमध्ये जातो, काय करणार, वयाच्या 58-60 वर्षापर्यंत हे करायचंय अशा भावनेनी करतो. म्हणजे धैर्य पूर्णपणाने गळालं असा मनुष्य घरीच बसेल, पण तसं आपण करत नाही. असा दुस्तर आणि अवघड संसार देखील आपण करत असतो. मग परमार्थ करताना तर इतके काही ओझे उचलायला लागत नाहीत आपल्याला. काय जो त्रास आहे तो मनाचा त्रास आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन असं डोळे मिटून बसल्यावर लक्षात येतं. तेवढा झगडा आपल्याला करायलाच पाहिजे. आपल्याला जर ते सुख मिळवायचं असेल तर एवढा झगडा आपल्याला करायलाच पाहिजे. बसल्या जागी आपल्याला कोणी देणार नाही हे लक्षात घेऊन स्वतःचं आंतरिक धैर्य देखील राखणं ते भगवंतांनी दिलेलं असतं आपल्याला. आतून एक शक्ती आपल्याला असते तीही वापरायची असते आणि कमी पडते तेव्हा संतांच्या चरणांपाशी बसावं आणि त्यांच्या तिथून आपण परत शक्ती घ्यावी आणि परत कामाला लागावं असं परमार्थामध्ये आपल्याला करायचं आहे. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी स्वामीजी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्री राम काही निवेदन आहेत. आज सायंकाळी अध्यात्म मंगलधाम येथे 7:30 ते 8:30 या वेळात संत चरित्राचा कार्यक्रम होणार आहे. येत्या शनिवारी सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात गणेशपुरम येथे अभंग ज्ञानेश्वरीवर प्रवचन होणार आहे. येत्या रविवारी